चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मुसळधार पावसानं मुंबईला झोडपलं, वाहतुकीची कोंडी, पाणी साचलं। आज सकाळी मुंबईत मुसळधार पावसानं शहरातील अनेक भागात वाहतुकीची कोंडी झाली असून अनेक भागात पाणी साचलं। भारतीय हवामान खात्यानुसार मुंबई शहर आणि आसपासच्या भागात विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडणार आहे। खासगी हवामान अंदाज संस्था स्कायमेटनं सांगितलं की मुंबईतील अनेक भागात येत्या 4 ते 6 तासात जोरदार पाऊस पडेल। मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, अलिबाग, विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, डोंगरी, बोरीवली, गोरेगाव, मुलुंड, पवई, जुहू, दादर, वांद्रे, चेंबूर, कुर्ला, मीरा अशा काही भागात जोरदार पाऊस सुरू राहील। तसंच येत्या 4 ते 6 तासात भाईंदर आणि ठाणे इथंही पाऊस पडेल। 19 सप्टेंबर रोजी नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या 19 सप्टेंबर रोजी नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या उत्तर भागांसह मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला। दक्षिण मुंबईतही हलका पाऊस पडला होता।